विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा आज समारोप झाला. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेच्या आजच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यात बल्गेरियाच्या श्नर्क्यो अलिस्केई यानं सुवर्णपदक पटकावलं, तर ऑस्ट्रेलियाचा स्कॉट कॅमेरॉन यानं रौप्यपदक पटकावलं. चीनच्या ली लिन स्टार संघामधील न्यूझीलंडचा सायकलपटू मडगवेल ल्यूक हा येलो जर्सीचा मानकरी ठरला, तर अवघ्या 10 सेकंदाच्या फरकाने बिटल्स कार्टर हा ऑस्ट्रेलियाचा सायकलपटू उपविजेता ठरला. भारतीय गटात हर्षबर सिंग सेखोय ब्ल्यू जर्सीचा मानकरी ठरला, तर मानव सरदा भारतीय गटात दुसऱ्या स्थानी राहिला. गेले 5 दिवस ही स्पर्धा पुण्यात सुरू होती. स्पर्धेत पुणे सिटी प्रोलोग, मराठा हेरिटेज सर्किट, सह्याद्री हिल स्टेज आणि पुणे प्राईड लूप अशा टप्प्यांमध्ये ही स्पर्धा पार पडली. 437 किलोमीटरच्या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील सह्याद्री घाट, वाड्या वस्त्यातील वळणे, पुरंदर सिंहगड गडांची टोकदार चढाई अशा खडतर वाटेवरून ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी अभिनेता आमिर खान, केंद्रीय क्रीडा आणि युवा राज्यमंत्री रक्षा खडसे, युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनलच्या संचालिका अमीना लनाया, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या स्पर्धेच्या अंतिम टप्प्याला म्हाळुंगे बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरुवात करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रशासनानं उत्कृष्ट नियोजन करत दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण केल्याबद्दल केंद्र सरकारसह देशविदेशातील सायकलपटूंनी समाधान व्यक्त केलं. या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचं नाव जागतिक पातळीवर पोहोचलं असल्याचं प्रतिपादन पवार यांनी यावेळी केलं. पुणे महापालिकेसाठी 31 जानेवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. राज्य शासनातर्फे महापौर निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. 27 आणि 28 जानेवारी या दोन्ही दिवशी महापौर उपमहापौर पदांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. पुणे महापालिकेत भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्यानं 28 तारखेलाच महापौर कोण होणार हे स्पष्ट होणार आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एज्युकेशनतर्फे मराठी भाषा आणि बोली या विषयावर उद्या परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. कोथरूड येथील विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. एल्गार परिषद नक्षलवादी संबंध प्रकरणातले आरोपी सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मोठा काळ तुरुंगवास आणि या प्रकरणाची सुनावणी लवकर सुरू होण्याची शक्यता नसल्याच्या आधारावर या प्रकरणातल्या आरोपींना जामीन दिल्याचं न्यायालयानं सांगितलं. मुळामुठा नदी शुद्धीकरणातील महत्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या जायका मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील 3 मैला पाणी शुद्धीकरण केंद्र महापालिका प्रशासनाकडून 26 जानेवारीपासून कार्यान्वित केले जाणार आहेत. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 4 महिन्यांच्या चाचणीनंतर मुंढवा, वडगाव बुद्रुक आणि वारजे इथले प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवले जाणार आहेत. त्यामुळे 74 दशलक्ष लिटर प्रतिदिन मैला पाण्यावर प्रक्रिया होणार असल्यानं नदीच्या प्रदूषणामध्ये काही प्रमाणात नियंत्रण येण्याची शक्यता असल्याचं पृथ्वीराज बीपी यावेळी म्हणाले. भारतीय तत्वज्ञान, विज्ञान, चिंतन आणि जीवनमूल्य समजून घेण्यासाठी संस्कृत भाषेशिवाय पर्याय नाही. खऱ्या अर्थानं संस्कृतशिवाय भारतीयत्व अथवा हिंदुत्व अपूर्ण आहे, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी व्यक्त केलं. संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीनं 10 संस्कृत पुस्तकांचं लोकार्पण काल पुण्यात करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. संस्कृतमधील कोणतेही तत्वज्ञान किंवा सिद्धांत आजपर्यंत अव्यवहार्य ठरले नाहीत, त्यामुळे भारताच्या उद्धारासाठी सर्वांनी संस्कृत भाषेच्या उत्थानात योगदान द्यावं, असं प्रतिपादन राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलपती प्राध्यापक वेंपटी कुटुंबशास्त्री यांनी यावेळी केलं. पुण्यातील ससून रुग्णालयातील संशोधन जागतिक वैद्यकीय इतिहासात प्रथमच नोंदवलं गेलं आहे. रुग्णालयातील बालरोग विभागानं नवजात बाळातील तात्पुरत्या मधुमेहाचे जनुक हे आईवडिलांकडून त्याच्यामध्ये आल्याचं सिद्ध केलं आहे. अत्यंत दुर्मिळ आजाराशी संबंधित एका नवीन जनुकीय उत्परिवर्तनाचा जगातील पहिला नोंदवलेला दुवा ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी शोधून काढला आहे. हे संशोधन क्युअर या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालं आहे. ई मोजणी टप्पा 2 आणि मोजणीसाठीच्या विशेष मोहिमांमुळे पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील जमीन मोजणीला वेग मिळत आहे. पुणे जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात 3421 जमीन मोजणीची प्रकरणे निकाली निघाली असून या महिन्यातील जमीन मोजण्यांमध्ये 181% वाढ झाली आहे, त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.